नमस्कार, मी अमिता बडे। ऐकूया काही ठळक घडामोडी। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलै दरम्यान मुंबईत होण्याची शक्यता आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। या अधिवेशनात 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। दरम्यान अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं जनतेला संभ्रमित केलं असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। भाजपा पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादित करून विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये विविध देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। G7 परिषदेसाठी ते इटलीला गेले आहेत। तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे। 18व्या लोकसभेच्या सभापतीपदासाठी येत्या 26 जूनला निवडणूक होणार आहे। संसदेचं पहिलं अधिवेशन 24 जून ते 3 जुलै या कालावधीत होणार आहे। मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज सुदर्शन दराडे या संशयिताला नाशिकमध्ये अटक केली। या तपास मोहिमेत NIA कागदपत्र, डिजिटल उपकरणं, बँक खात्यांची माहिती जप्त केली आहे। नीट परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी आणि अन्य गैरप्रकारांची चौकशी CBI मार्फत करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा संस्था तसंच केंद्र सरकारला नोटीसा बजावल्या आहेत। पुढची सुनावणी येत्या 8 जुलैला होणार आहे। दरम्यान नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार बांधील असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं। पुण्यात महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारक उभारण्याची निविदा प्रक्रिया गतीनं राबवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। पुण्यात विधानभवन इथं झालेल्या बैठकीत आज ते बोलत होते। जुलै अखेरीस या कामाचं भूमिपूजन करायचं असल्यानं अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीनं गतीनं कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 182 अंकांची वाढ झाली आणि तो 76,993 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 66 अंकांची वाढ नोंदवत 23,466 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।